You just realized your business needed to hire someone yesterday. How can you find amazing candidates fast? Easy. Just use Indeed. Stop struggling to get your job posts seen on other job sites. With Indeed sponsored jobs, your post jumps to the top of the page for your relevant candidates, so you can reach the people you want faster. According to Indeed data, sponsored jobs posted directly on Indeed have 45% more applications than non-sponsored jobs. Don't wait any longer. Speed up your hiring right now with Indeed. And listeners of this show will get a $75 sponsored job credit to get your jobs more visibility at Indeed.com/kidsandfamily. Just go to Indeed.com/kidsandfamily right now and support our show by saying you heard about Indeed on this podcast. Terms and conditions apply. Hiring? Indeed is all you need.
नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. अफजल खान शिवाजी राजांवर चालून येत होता. येताना वाटेतल्या प्रत्येक प्रदेशाचा नाश करत होता. उद्देश एकच, हा संहार थांबवण्यासाठी शिवाजी आपसुकच आपल्याला शरण येईल. पण राजांच्या मनात काही औरच होत. ज्या खानानं आपल्या वडिलांना कैदी बनवून नेलं, ज्यानं आपल्या थोरल्या भावाचा जीव घेतला, त्याला शरण जायचं शक्यच नाही. खानाला सामोरं जायचं. राजांनी डावपेच आखायला सुरुवात केली. भर पावसाचे दिवस होते. आऊसाहेबांकडून यशस्वी भव असा आशीर्वाद घेऊनच राजांनी मुक्काम प्रतापगडावर हलवला. एव्हाना खान वाईपर्यंत येऊन ठेपला होता. प्रतापगडावर येऊन राजे पाऊस सरायची वाट पाहत होते. खानही दबा धरून बसला होता. जसा पावसाचा जोर ओसरला, तसं खानानं आपले वकील कृष्णाजी भास्कर यांच्यातर्फे राजांना पत्र धाडलं. हीच शेवटची संधी आहे. सुलतानाचा रोष तुम्ही ओढवून घेतलाच आहे. आता प्राण गमावून बसाल. मला येऊन भेटा, मी तुम्हाला दरबाराकडून क्षमा मिळवून देईन. त्या पत्राचं महाराजांनी उत्तर पाठवलं, मी भेटायला तयार आहे, पण प्रतापगड सोडून वाईला येऊन भेटण्याची माझी हिंमत होत नाहीये. आपण स्वतःच कृपा करून प्रतापगडावर आम्हास भेटावयास यावं ही विनंती. अरे, हा काय प्रकार आहे? खानाशी झुंजायला निघालेल्या राजांच्या तोंडी ही भाषा? असं काय घडलं? सगळी हकीकत तुम्हाला सांगणार आहे मी, सचिन खेडेकर. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
Hey, wake up. New drinks just dropped at Wendy's. Cold foam, cold brew coffee, and sparkling energy. Both the caramel and the chocolate cold foam are just, so good. And the pineapple citrus and cherry limeade sparkling energy each have
80 to 120 milligrams
of added caffeine. So whether you need a treat first thing or to just stop yawning already, mornings hit different. To pick up a new pick-me-up, gotta be Wendy's. At participating U.S. Wendy's,